विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून हा क्षण केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या विमानतळामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीशी जोडला जाऊन रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील असं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. पुणे पिंपरी चिंचवड आणि बारामती परिसरातील उद्योगांना निर्यातीसाठी जवळचं आणि आधुनिक मालवाहतूक केंद्र या विमानतळामुळे मिळेल असंही मोहोळ म्हणाले. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 5,000 मतदार केंद्रांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीनं जागांची पाहणी केली जाणार असून मतदार याद्यांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून संगणक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. प्रभागाच्या अंतिम रचनेनुसार मतदार याद्यांची विभागणी आणि मतदान केंद्रांची निश्चिती करणे अशी कामे होणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी यासंदर्भात आज बैठक घेऊन केंद्रनिहाय कामांचं नियोजन करण्याबद्दल चर्चा केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत गीत रामायणातील काव्यसौंदर्य या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ अरुणा डेरे अध्यासन प्रमुख संत ज्ञानेश्वर अध्यासन या मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या गणित विभागात होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या सहकार्यानं अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आज या महोत्सवात मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण प्रवास मांडणारा राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी हा कार्यक्रम सादर झाला. सूर्याची पिल्ले हे नाटक आणि शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम गजर मराठीचा जागर शाहिरीचा सादर करण्यात आला. यानंतर अनेक चित्रपट कलाकृतींवर आणि संगीत प्रवासावर आधारित संगीतमय पट रसिकांसमोर उलगडण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीजं रुजवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेनं नासा आणि इस्रोला विद्यार्थी पाठवण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे 50 विद्यार्थी इस्रोला भेट देण्यासाठी रवाना झाले आणि 25 विद्यार्थी नासाला जाणार आहेत. 4 दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यात विविध संस्थांना हे विद्यार्थी भेटी देतील. गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान पणजी इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा 2025 या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्पल फेस्ट गोवा एक्सपिडिशनच्या वाहनाला पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. यामध्ये कानपूर, ग्वाल्हेर आणि चंदीगडमधूनही वाहनं सहभागी होत आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांचा सन्मान करण्यासाठी तसंच त्यांच्या हक्कांचं समर्थन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट आयोजित केला जातो. पुण्यातील पूरग्रस्त मदत संकलन मित्र परिवाराच्या वतीनं मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील 1600 पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य, शालेय साहित्य, शेती उपयोगी वस्तू आणि पशु आहाराचं वाटप करण्यात आलं. या स्वयंप्रेरित उपक्रमातून 30 लाख रुपयांची मदत पोहोचवून या तरुणांनी सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण घालून दिलं. कोल्ड्रीफ कफ सिरपचं सेवन केल्यानंतर झालेल्या बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कोल्ड्रीफ कफ सिरपच्या वापरावर बंदी घातली आहे. या सिरपचा साठा असल्यास त्वरित कळवण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. राज्यातील 3 वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या प्रक्रियेच्या निषेधार्थ राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी 9 ऑक्टोबर रोजी 1 दिवसीय संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीनं आज ही माहिती दिली. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे शहर क्रीडा विभाग यांच्या वतीनं पुण्यात जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स संघानं मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 2-0 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात सीएसईपीई संघानं गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या संघावर 2-0 अशी मात केली. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 20.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. आज संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.